विलाप गीत अध्याय एक। यरुश्लेम नगरी जी लोकांनी भरलेली असे आता ती पूर्णपणे एकटी बसली आहे। जी राष्ट्रामध्ये श्रेष्ठ होती पण ती विधवा झाली आहे। राष्ट्रामध्ये जी राजकुमारी होती पण आता तिला दासी केले गेले आहे। ती रात्री फार रडते व तिचे अश्रू तिच्या गालावर असतात। तिच्या सर्व प्रियकारांमध्ये तिला दिलासा देणारा कोणी नव्हता। तिच्या सर्व मित्रांनी तिच्याशी विश्वासघात केला। ते तिचे शत्रू झाले आहेत। दारिद्र्य आणि जुलमामुळे यहुदा दास्यपणात बंदिवान झाली आहे। ती राष्ट्रामध्ये राहत आहे पण तिला आराम मिळत नाही। तिचा पाठलाग करणाऱ्या सर्वांनी तिला तिच्या अत्यंत निराशाच्या मनस्थितीत तिला संकटावस्थेत गाठले आहे। सेनेचे मार्ग शोक करतात कारण नेमलेल्या पवित्र स्थानाला कोणीही येत नाही। तिच्या सर्व वेशी ओसाड झाले आहेत व तिचे याजक कणत आहेत। तिच्या कुमारी दुःखात आहेत व ती स्वतः निराशेत आहेत। तिचे शत्रू तिचे धन झाले आहेत। तिच्या वैऱ्यांची उन्नती झाली आहे। परमेश्वराने तिच्या पुष्कळ अपराधामुळे तिला दुःख दिले आहे। तिची मुले वैऱ्यांच्या पुढे पाडोपणात गेली आहेत। सिओन कन्येचे सौंदर्य सरले आहे। तिचे राजपुत्र चरण्यासाठी कुरण नसणाऱ्या हरणीसारखे ते झाले आहेत आणि पाठलाग करणाऱ्यासमोर ते हतबल झाले आहेत। यरुश्लेम आपल्या कष्टाच्या व बेघर होण्याच्या दिवसात पूर्वी तिच्याजवळ असलेल्या मौल्यवान गोष्टी आठवते। तिच्या लोकास वैऱ्यांनी पकडले आणि तिला मदत करणारे कोणी नव्हते। तिच्या शत्रूंनी तिला पाहिले व तिच्या ओसाडपणात तिच्यावर हसले। यरुश्लेमेने फार पाप केले आहेत म्हणून ती अशुद्ध झाली आहे। सर्व जे तिचा आदर करत असत त्यांनी तिला आता तुच्छ मानले आहे कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे। ती कणत आहे व ती तोंड फिरवते आहे। तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्त्राला लागला आहे। तिने आपल्या भविष्यातील शिक्षेचा नीट विचार केला नाही। ती खूपच अधोगतीस गेली आहे। तिचे सांत्वन करणारा कुणी नाही। हे परमेश्वरा माझे दुःख पहा कारण शत्रू त्याच्या मोठेपणाचा तोरा मिरवतो आहे। ते पहा तिच्या सर्व मौल्यवान खजिन्यावर शत्रूने आपला हात ठेवला आहे। परकीय राष्ट्रांनी तुझ्या सभास्थानात येऊ नये अशी तू आज्ञा केली होतीस तरी तिने त्यांना तिच्या पवित्र स्थानात जाताना पाहिले आहे। यरुश्लेममधील सर्व लोक कणत आहेत। ते अन्न शोधत आहेत। त्यांनी आपला जीव वाचवा म्हणून अन्नासाठी त्यांच्या जवळच्या मनोरम वस्तू दिले आहेत। परमेश्वरा माझ्याकडे पहा मी कशी कवडी मोलाची झाली आहे। जे तुम्ही जवळून जाता तुम्हास काहीच वाटत नाही काय? पण जरा माझ्याकडे निरखून पहा। परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दुःख दिले। या माझ्या दुःखासारखे दुसरे कोणतेही दुःख आहे काय? हे लक्ष देऊन पहा। त्याने वरून माझ्या हाडात अग्नी पाठवला आहे आणि तो त्याचवर प्रबळ होतो। त्याने माझ्या पायासाठी जाळे पसरविले आहे आणि मला मागे वळवले आहे। त्याने मला सतत ओसाड व दुर्बल केले आहे। माझ्या पुष्कळ अपराधांचे जू त्याने आपल्या हाताने जखडले आहे। ते एकत्र गुंफले आहेत आणि ते माझ्या मानेवर आले आहेत। त्यांनी माझी शक्ती निकामी केली आहे। ज्यांच्या समोर मी उभी राहू शकणार नाही अशांच्या हाती परमेश्वरने मला दिले आहे। माझ्या शूर सैनिकांना जे माझे रक्षण करतात त्यांना परमेश्वरांनी दूर फेकले आहे। त्यांनी माझ्या तरुण सैनिकांना चिरडण्यासाठी भारी सभा बोलवली आहे। जसे द्राक्षकुंडात द्राक्ष तुडवली जातात तसे प्रभूंनी यहुदाच्या कुमारी कन्येला तुडवले आहे। या सगळ्याबद्दल मी आक्रोश करते। माझ्या डोळ्यातून अश्रू पाण्याप्रमाणे वाहत आहेत कारण माझे सांत्वन करणारा माझ्यापासून दूर आहे। माझी मुले खिन्न झाली आहेत कारण शत्रूचा विजय झाला आहे। असियने तिचे हात पसरवले पण तिचे सांत्वन करायला कोणी नाही। परमेश्वराने याकोबाच्या शत्रूंना हुकूम केला आहे। परमेश्वराने याकोबा संबंधाने आज्ञा केल्यावरून त्याच्या वैऱ्यांनी त्यास घेरले। यरुश्लेम त्यांच्याकरिता एका फाटलेल्या मासिक पाळीच्या अशुद्ध कपड्याप्रमाणे आहे। परमेश्वर न्यायीच आहे कारण मी त्याच्या आज्ञाविरुद्ध बंड केले आहे। सर्व लोकांनो ऐका आणि माझे दुःख पहा। माझ्या कुमारी व माझे तरुण पाडावपणात गेले आहेत। मी माझ्या प्रियकरांना हाका मारल्या पण त्यांनी माझ्याबरोबर विश्वासघात केला। माझे याजक आणि वडील आपला जीव वाचवा म्हणून स्वतःसाठी अन्न शोधित असता नगरात प्राण सोडले। हे परमेश्वरा माझ्याकडे पहा कारण मी दुःखी झाली आहे। माझ्या आतड्यांना पीळ पडला आहे। माझे मन माझ्यामध्ये उलटले आहे कारण मी फार बंडखोर झाले होते। बाहेर तलवार निर्वश करते तर घरात मृत्यू आहे। मी कणत आहे हे त्यांनी ऐकले आहे। माझे सांत्वन करायला कोणी नाही। माझ्या सर्व शत्रूंनी माझे अनिष्ट ऐकले आहे। तू असे केल्यामुळे त्यांना आनंद झाला आहे। जो दिवस तू नेमला आहे तो तू आणशील तेव्हा ते माझ्यासारखे होतील। त्यांची सर्व दुष्टाई तुझ्यासमोर येऊ. माझ्या पापामुळे तू माझ्याशी जसा वागलास तसाच तू त्यांच्याशी वाग, कारण माझे कनने पुष्कळ आहे आणि माझे हृदय दुर्बल झाले आहे. विलाप गीत अध्याय 2. परमेश्वराने सियोन कन्येला आपल्या क्रोधामय काळोख्या मेघाने कसे आच्छा दिले आहे. इस्रायलाचे सौंदर्य त्याने स्वर्गातून पृथ्वीवर झुगारून दिले आहे. त्याने आपल्या क्रोधासमयी न्यायसनाचे स्मरण केले नाही. परमेश्वराने याकोबाची सर्व नगरे गिळकृत केली आहेत, त्याच्यावरील कसलीही दया केली नाही. त्याने आपल्या क्रोधाने यहुदाच्या कन्ये दुर्गस्थानांना खाली ढकलून त्याने धुळीला मिळवले आहे. त्याने तिचे राज्य व त्यातले सरदारास अप्रतिष्ठित व कलंकित ठरवले आहे. त्याने आपल्या संतप्त क्रोधाने इस्रायलचे सर्व बळ नष्ट केले आहे. त्याने आपला उजवा हात शत्रूपासून मागे घेतला आहे. सर्वत्र पेट घेणाऱ्या अग्निप्रमाणे त्याने याकोबाला जाळून टाकले आहे. त्याने शत्रूप्रमाणे आमच्या दिशाने आपला धनुष्य वाकविला आहे. त्याने युद्धासमान संघर्षाचा पवित्र घेऊन शत्रूप्रमाणे आमवर बाण चालवण्यास आपल्या हाताने नेम धरला आहे. त्याच्या दृष्टीस बहुमूल्य लोकांची त्याने हत्या केली. सिय्योन कन्येच्या तंबूवर त्याने आपला क्रोध अग्नीसारखा ओतला आहे. परमेश्वर शत्रूसारखा झाला. त्याने इस्रायलास गिळले. त्याने तिच्या बलस्थानाचा नाश केला आहे. त्याने यहुदाच्या कन्येमध्ये शोक व विलाप वाढवला आहे. एखाद्या बागेप्रमाणे त्याने निवास मंडपावर हल्ला केला आहे. त्याने पवित्र सभास्थान उद्ध्वस्त केले. सिय्योनात पवित्र स्थान व शबात यांचा विसर परमेश्वराने घडून आणला आहे, कारण त्याने आपला क्रोध राजे आणि याचका यावर प्रगट करून त्यांना तुच्छ केले आहे. परमेश्वराने आपल्या विधीचा त्याग केला आहे. त्याने आपल्या पवित्र स्थानाचा वीट मानला आहे. त्याने तिच्या राजवाड्याच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत. परमेश्वराच्या मंदिरात शत्रूने जयघोष केला. सणाचा दिवस असल्याप्रमाणे त्यांनी गोंगाटा केला. सिय्योन कन्येचा तट नाहीसा करण्याचे परमेश्वराने ठरविले आहे. त्याने त्यावर दोरी ताणली आहे आणि आपला हात सहार करण्यापासून आवरविला नाही. म्हणून त्याने तट व कोट या शोक करावयाला लाविला आहे. ते सर्वच व्याकुळ झाले आहेत. येरुश्लेमच्या वेशीचे दरवाजे जमिनीत खचले आहेत. त्याने वेशीचे अरसड तोडून नष्ट केले. तिचे राजे आणि सरदार हे मोशेचा नियमशास्त्र नसलेल्या परराष्ट्राप्रमाणे आहेत. तिच्या संदेष्टांना परमेश्वराकडून दृष्टांतही प्राप्त होत नाही. सिय्योनची वडीलधारी मंडळी भूमीवर बसून निमूटपणे आकर्दन करीत आहे. त्यांनी आपल्या डोक्यात धूळ उडवली आहे. त्यांनी गोंदताटाचे कपडे नेसले आहेत. येरुश्लेमच्या कुमारी आपले डोकी भूमीपर्यंत लवित आहेत. माझे डोळे आसवानी जरजर झाले आहेत. माझ्या आतड्यांना पीळ पडत आहे. माझे हृदय जमिनीवर टाकल्याप्रमाणे तळमळत आहे, कारण माझ्या लोकांचा नाश झाला आहे. मुले आणि ताणी चौकात मूर्छित पडत आहेत. ती मुले त्यांच्या मातांना म्हणतात, धान्य आणि द्राक्षरस कोठे आहेत? घायळ झालेल्याप्रमाणे नगराच्या आळ्यात मूर्छित होऊन आपल्या माताच्या उराशी त्यांनी प्राण सोडला. येरुश्लेम कन्ये, मी तुझ्या संबंधी काय बोलू? मी तुझे सांत्वन करावे म्हणून तुझी तुलना कोणाबरोबर करू? सिय्योनच्या कुमारी कन्ये, तुझा नाश समुद्राप्रमाणे प्रचंड आहे. तुला कोण बरे करू शकेल? तुझ्या संदेष्टांनी पाहिलेले दृष्टांत तुझ्यासाठी कपटी व मूर्खपणाचे होते. त्यांनी तुझे अपराध तुझे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी प्रगट केले नाही, तर तुझ्यासाठी फसवे दैवी संकेत आणि पाशाचे दृष्टांत निर्माण केले. रस्त्याच्या बाजूने जाणारे सुद्धा तुझ्याकडे पाहून टाळ्या वाजवतात. येरुश्लेमच्या कन्येकडे पाहून ते शिळ घालतात आणि आपल्या मस्तकाने इशारा करून म्हणतात, हीच ती नगरी आहे का जिला सौंदर्यपूर्ण किंवा अखिल पृथ्वीस आनंदमय करणारी नगरी असे म्हणत तुझे सर्व शत्रू तुझ्याविरुद्ध मोठे तोंड वासून तुझी थट्टा करतात. ते शिळ घालून दात होट खातात व म्हणतात, आम्ही तिचे प्राशन केले आहे. खात्रीने आम्ही याच दिवसाची वाट पाहत होतो. आम्ही तो दिवस शोधला आणि तो पाहिला आहे. परमेश्वराने सिद्ध केल्याप्रमाणे सर्व केले आहे. त्याने फार पूर्वी जाहीर केलेले आपले अभिवचन पूर्ण केले आहे. त्याने चिरून टाकले आणि त्यांच्यावर त्याने दया दाखवली नाही. त्याने तुझ्या शत्रूंना प्रबळ केले आहे. त्यांचे हृदय परमेश्वराचा धावा करत आहे. हे सिय्योन कन्येच्या तटा तुझे अश्रू नदीच्या प्रवाहाप्रमाणे रात्रंदिवस वाहत राहो. त्यास अटकाव करू नको. तुझ्या डोळ्यातल्या बाहुलीस विसावा देऊ नको. रात्रीच उठून मोठ्याने आक्रोश कर. परमेश्वराच्या मुखापुढे आपले मन पाण्यासारखे होता. जी तुझी मुले उपासमारिणी नगराच्या रस्त्या रस्त्यावर बेशुद्ध होत आहेत, त्यांच्या जीवाकरता तू आपले हात वर कर. परमेश्वर पहा, जिच्याशी तू कठोरपणाने असे केले तिच्याकडे लक्ष लाव. स्त्रियांनी आपल्या पोटच्या फळास आपल्या मुलांना त्यांच्या बालपणातच खावे काय? परमेश्वराच्या मंदिरात याजक व संदिष्टे मारले जावेत काय? तरुण आणि वृद्ध असे दोघेही रस्त्यात भूमीवर कसे पडले आहेत? माझे तरुण व तरुणी तरवडीने पडले आहेत. तू आपल्या क्रोधाच्या दिवशी त्यांच्यावर कसलीही दया केली नाही, तर त्यांना निर्दयपणे मारलेस. पवित्र सभेच्या दिवसातील दहशतीप्रमाणे चौबाजूने तू माझ्याविषयी भय निर्माण केले आहेस. परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी कोणी सुटला नाही व वाचला नाही. मी ज्याचे लालन पालन केले व वाढवले, त्यांना माझ्या शत्रूने नष्ट केले. विलाप गीत अध्याय 3. तो पुरुष मीच आहे ज्याने परमेश्वराच्या क्रोधाच्या काठीकडून संकटे पाहिली. त्याने मला दूर करून प्रकाशाकडे न जाता अंधारात चालण्यास भाग पाडले. खचितच तो माझ्याविरुद्ध झाला आहे. पूर्ण दिवस त्याने आपला हात माझ्यावर उगारला आहे. त्याने माझा देह व त्वचा जीर्ण केली आहे आणि माझी हाडे मोडली आहेत. त्याने माझ्याविरुद्ध विष व दुःखाने बांधकाम करून मला वेढले आहे. फार पूर्वी मृत पावलेल्या मनुष्याप्रमाणे त्याने मला काळोख्यात राहावयास लावली आहे. त्याने माझ्या भोवती तटबंदी केल्याने त्यातून माझी सुटका होऊ शकत नाही. त्याने माझे बंद अधिक मजबूत केले आहेत. मी मदतीसाठी आक्रोशाने धावा केला तेव्हाही तो माझ्या प्रार्थनेचा धिक्कार करतो. त्याने माझा रस्ता दगडी चिऱ्यांच्या भीतीने अडवला आहे. त्याने माझा मार्ग वाकडा केला आहे. तो माझ्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसलेल्या अस्वालासारखा आणि लपून बसलेल्या सिंहासारखा झाला आहे. त्याने माझ्या मार्गावरून मला बाजूला करून फाडून माझे तुकडे तुकडे केले आहेत आणि मला उदास केले आहे. त्याने आपला धनुष्य वाकवला आहे आणि मला त्याच्या बाणाचे लक्ष बनविले आहे. त्याने आपले बाण माझ्या अंतकरणात घुसवले आहेत. माझ्या स्वजनामध्येच मी चेष्टेचा विषय प्रतिदिवशी त्यांचे हास्यास्पद गीत झालो आहे. त्याने मला कडूपणाने भरले आहे. त्याने मला कडू दवना प्यायला भाग पडले आहे. त्याने खड्याने माझे दात तोडले आहेत. त्याने मला राखेत लोटले आहे. माझ्या जीवनातील शांतीच तू काढून टाकली आहेस. कोणत्याही आनंदाचे मला स्मरण होत नाही. मी म्हणालो, माझे बल आणि परमेश्वरावरची माझी आशा नष्ट झाली आहे. माझे दुःख कष्ट कडू दवना आणि विष याचे स्मरण कर. मला माझ्या सर्व त्रासाची आठवण आहे. म्हणूनच मी माझ्यामध्ये नमलो आहे. पण हे मी माझ्या मनात विचार करतो म्हणून मला आशा वाटते. ही परमेश्वराची प्रेमदया आहे की आम्ही नाश नाही झालो. त्याची करुणा कधी न संपणारी आहे. ती प्रत्येक दिवशी नवीन होते. तुझ्या विश्वासू पण महान आहे. माझा जीव म्हणतो, परमेश्वर माझा वतन भाग आहे. म्हणूनच मी त्याच्यावर आशा ठेवीन. जे परमेश्वराची वाट पाहतात व जो जीव त्यास शोधतो त्याला परमेश्वर चांगला आहे. परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची मोकाट्याने वाट पाहणे हे चांगले आहे. पुरुषाने आपल्या तरुणपणात जू व्हावे हे त्यास फार चांगले आहे. ते परमेश्वराने त्याच्यावर ठेवले आहे म्हणून त्याने एकांती बसावे व स्वस्थ राहावे. त्याने आपले मुख धुळीत घातल्यास कदाचित त्यास आशा प्राप्त होईल. एखाद्यास मारण्यासाठी खुशाल आपला गाल पुढे करून त्यास पूर्ण खजील करावे, कारण परमेश्वर त्याचा कायमचा त्याग करणार नाही. जरी त्याने दुःख दिले तरी तो आपल्या दयेच्या विपुलतेनुसार करुणा करील, कारण तो आपल्या खुशीने कोणाचा छळ करत नाही आणि मनुष्य संतानास दुःख देत नाही. पृथ्वीवरील सर्व बंदीवानांना पायाखाली तुडवणे, परस्पराच्या समोर मनुष्याचे हक्क बुडवणे, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला फसवणे, या अशा गोष्टी परमेश्वराच्या दृष्टीआड आहेत काय? परमेश्वराने आज्ञा केली नसता ज्याने काही बोलावे आणि ते घडून यावे असा कुणी आहे का? इष्ट व अनिष्ट ही सर्वश्रेष्ठ देवाच्या मुखातून येत नाहीत काय? कोणत्याही जिवंत मनुष्याने व पुरुषाने आपल्या पापाच्या शिक्षेबद्दल कुरकुर का करावी? चला तर आपण आपले मार्ग शोधू आणि तपासू आणि परमेश्वराकडे परत फिरू. आपण आपले हृदय व आपले हात स्वर्गातील देवाकडे उंचवूया. आम्ही पाप केले आहे, फितुरी केली आहे, म्हणूनच तू आम्हास क्षमा केली नाहीस. तू आपणाला क्रोधाने झाकून घेऊन आमचा पाठलाग केला आणि दया न दाखवता आम्हास ठार केलीस. कोणती प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तू स्वतःला अभ्रांनी वेढले आहेस. लोकांमध्ये तू आम्हास कचरा व धूळ यासारखे केलेस. आमच्या सर्व शत्रूंनी आम्हाविरुद्ध आपले तोंड वाचले आहे. भय व खास नाश व विध्वंस ही आम्हावर आली आहे. माझ्या लोकांच्या कन्येचा नाश झाला आहे म्हणून माझ्या डोळ्यांना धारा लागल्या आहेत. माझे डोळे गळत आहेत व थांबत नाही. परमेश्वर स्वर्गातून आपली नजर खाली लावून पाहीपर्यंत त्याचा अंत होणार नाही. माझ्या नगरातील सर्व कन्यांची स्थिती पाहून माझे डोळे मला दुःखी करतात. निष्कारण शत्रू बनलेल्या लोकांनी पाखरासारखा माझा पाठलाग केला आहे. गर्ततेत ढकलून त्यांनी माझ्या जीवाचा अंत केला आहे आणि माझ्यावर दगड लोटला आहे. माझ्या डोक्यावरून पाणी गेले, मी मनाशी म्हणालो, आता माझा अंत होत आहे। परमेश्वरा, मी खोल खाच्यातून तुझ्या नावाचा धावा केला। तू माझा आवाज ऐकलास। माझे उसासे व माझ्या आरोळीला आपला कान बंद करू नको। मी तुझा धावा केला, त्या दिवशी तू जवळ आलास व म्हणालास, भिऊ नकोस। परमेश्वरा, माझ्या जीवनातील वाद विवादाकरिता तू मध्यस्थी केलीस। तू खंडे भरून माझा जीव सोडवलास। परमेश्वरा, माझ्याविषयी जो अन्याय झाला आहे तो तू बघितला आहेस। तू मला न्याय दे। माझ्याविरुद्ध रचलेले सुडाचे सर्व कृत्य आणि त्यांच्या योजना तू पाहिल्यास, त्यांनी केलेला माझा उपवास आणि माझ्याविरुद्ध आखलेले भेद परमेश्वरा तू ऐकले आहेस। माझ्यावर उठलेले होट आणि सारा दिवस त्यांनी माझ्याविरुद्ध केलेली योजना तू ऐकली आहेस। परमेश्वर, त्यांचे बसणे व उठणे तू पहा। मी त्यांच्या थट्टेचा विषय झालो आहे। परमेश्वरा, त्यांना योग्य ते फळ दे। त्यांच्या कर्माची परतफेड कर। तू त्यांना हृदयाची कठोरता देशील, तुझा शाप त्यांना देशील। क्रोधाने तू त्यांचा पाठलाग करशील व परमेश्वराच्या आकाशाखाली तू त्यास विध्वंस करशील। विलाप गीत अध्याय 4। सोने कसे निस्तेज झाले, शुद्ध सोने कसे बदललेले आहे। पवित्र स्थानाचे दगड प्रत्येक रस्त्याच्या चौकात विखुरले आहेत। सोनेचे मौल्यवान पुत्र शुद्ध सोनेच्या बरोबरीचे होते, पण आता ते कुंभाराच्या हाताने केलेल्या केवळ मडक्याप्रमाणे मांडलेले आहेत। कोल्हे आपल्या पिल्लांना तणाजवळ घेऊन दूध पाजतात, पण माझ्या लोकांची कन्या वाळवंटात राहणाऱ्या शामुर्गाप्रमाणे निर्दय झाली आहे। तहान्या मुलांची जीभ तहानेने टाळूला चिटकली आहे। बालके भाकर मागतात, पण त्यांना कुणीही भाकर देत नाही। जे पूर्वी स्वादिष्ट अन्न खात असत, ते आता रस्त्यावर उपाशी पडले आहेत। जे किरमिजी वस्त्र घालत असत, त्यांनी आता उकाड्याचा आश्रय घेतला आहे। सोदमावर कोणी हात टाकला नाही, तरी त्याचा अकस्मात नाश झाला। त्याच्या पापापेक्षा माझ्या लोकांच्या कन्येचे दुष्कर्म मोठे आहे। सोदोमाचा व गमोराचा अचानक नाश झाला, आणि त्यामध्ये कोणत्याही मनुष्याचा हात नव्हता। तिचे सरदार बर्फासारखे चकचकात असत व दुधापेक्षा पांढरे होते। ते पवळ्यासारखे कांतीने लाल होते। त्यांचे तेज जणू काही नीलमण्यासारखे होते, पण आता त्यांचे चेहरे काळजीपेक्षा काळे झाले आहेत। त्यांना रस्त्यात कोणी ओळखत सुद्धा नाही। त्यांची कातडी सुरकुतली आणि हाडाला चिटकली आहे। ती लाकडाप्रमाणे शुष्क झाली आहे। जे उपासमारीने मरण पावले, त्यांच्यापेक्षा जे तलवारीने मरण पावले त्यांचे बरे झाले आहे। कारण उपासमार झालेले फारच दुःखी होते। ते व्याकुळ झाले होते। शेतामधून काहीच न मिळाल्यामुळे ते मरण पावले। दयाळू स्त्रियांच्या हातांनी आपली मुले शिजविली। ती माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशासमयी ती त्यांचे अन्न झाली। परमेश्वराने आपला क्रोध प्रगट केला। त्याने आपला संतप्त राग ओतला आहे। त्याने सिंहात आग लावली आहे व त्या आगीत तिचे आधारस्तंभे जळून टाकले आहेत। पृथ्वीवरील राजाचा व पृथ्वीवरील राहणाऱ्यांचा यावर विश्वास बसला नाही की यरुश्लेमच्या प्रवेशद्वारातून शत्रू किंवा वेरी वेशीत शिरतील। असे घडले कारण तिच्या संदेशाने पाप केले, तिच्या धर्मगुरूंनी दुष्कृत्य केली। त्याने नीतिमान लोकाचे रक्त यरुश्लेमामध्ये सांडले होते। ते आंधळ्याप्रमाणे रस्त्यात भटकत होते। कोणी त्यांच्या वस्त्रालाही शिवू शकले नाही, कारण ती रक्ताने माखली होती। दूर व्हा, दूर व्हा, अमंगळ लोक हो, आम्हास स्पर्श करू नका, असे लोक त्यांना म्हणाले। ते पळून जाऊन भटकत राहिले। तेव्हा राष्ट्रामधील लोक म्हणाले, त्यांनी आमच्याबरोबर राहू नये। परमेश्वराने आपल्या समोरून त्यांना विखरले आहे। ते पुन्हा त्याच्याकडे पाहणार नाही। याचकांची मर्यादा त्यांनी राखली नाही। त्यांनी वडिलांचा मान राखला नाही। मदतीची निरर्थक वाट पाहून आमचे डोळे थकले आहेत। आम्ही आतुरतेने वाट पाहत असता जे राष्ट्र आमचा बचाव करू शकले नाही त्याची वाट आम्ही पाहिली आहे। आमच्या शत्रूने आमची शिकार केली आणि आम्ही रस्त्यावर सुद्धा जाऊ शकलो नाही। आमचा शेवट जवळ आला। आमचे आयुष्य सरले होते। आमचा अंत आला आहे। आमचा पाठलाग करणारे गरुडापेक्षाही वेगवान होते। त्याने आमचा डोंगरात पाठलाग केला। आम्हास पकडण्यासाठी ते रानात दडून बसले। आमच्या दृष्टीने जो राजा सर्वश्रेष्ठ होता, जो परमेश्वराचा अभिषिक्त, आमच्या नागपुड्यातील श्वास त्यांच्या खाचेत पकडला गेला। ज्याच्याबद्दल आम्ही असे म्हणालो की आम्ही त्याच्या सावलीत राहू, तो इतर राष्ट्रापासून आमचे रक्षण करतो। ऊस देशात राहणाऱ्या अदोमाच्या कन्ये आनंदित हो आणि हर्ष कर, पण लक्षात ठेव की प्याला तुमच्याकडे सुद्धा येईल, तेव्हा तू मस्त होऊन आपणास विवस्त्र करशील। सिओन कन्ये, तुझी शिक्षा संपली। आता पुन्हा तुला कैद करून नेले जाणार नाही। अदोमाच्या कन्ये, तुमची पापे उघडी करून परमेश्वर तुम्हास शिक्षा करील। विलाप गीत अध्याय 5। हे परमेश्वरा, आमची अवस्था काय झाली याकडे लक्ष लाव. आमच्या अप्रतिष्ठेकडे नजर टाक. आमचे वतन परक्याच्या हातात गेले आहे. आमची घरे परदेशांना दिली गेली आहेत. आम्ही अनाथ झालो. आम्हास वडील नाहीत. आमच्या मातांची स्थिती विधवासारखी झाली आहे. आम्हास पिण्याच्या पाण्यासाठी रुपये द्यावे लागतात. आमचेच लाकूड आम्हास विकले जाते. आमचा पाठलाग करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत. आम्ही दमलो आहोत. आम्हास विश्रांती नाही. पोटवर भाकरी मिळवण्यासाठी आम्ही मिसर व अशूर यांच्यासमोर आम्ही आपले हात पुढे केले. आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुद्ध पाप केले. आता ते नाहीत, पण त्यांच्या पापाची फळे आता आम्ही भोगत आहोत. गुलाम आमच्यावर राज्य करतात. त्यांच्या हातातून आम्हास कुणी वाचवायला नाही. रानात चालू असलेल्या तलवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत घेऊन आपले अन्न मिळवतो. आमची कातडी पट्टीप्रमाणे तापली आहेत. भुकेमुळे आम्हास ताप चढला आहे. सेनेतील स्त्रियावर आणि यहुदा नगरातील कुमारीवर त्यांनी अत्याचार केला. त्यांनी आमच्या राजपुत्रांना फासावर दिले. आमच्या वडीलधाऱ्यांचा त्यांनी सन्मान केला नाही. आमच्या तरुणांना त्यांनी पिठाच्या जातेवर दळवायस लावले. ते तरुण लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडखळले. वृद्ध आता नगरीच्या द्वारात बसत नाहीत. तरुण गायनवादन करीत नाहीत. आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृताच्या श्वकात झाले आहे. आमच्या हृदयात आनंदाचा अंशही नाही. आम्ही पाप केल्यामुळे आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे. म्हणून आम्हास हाय. या सर्व गोष्टीमुळे आमचे मन खचले आहे. आम्हास डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाही. सिओनेचे डोंगर ओसाड झाले आहेत. सिओनेच्या डोंगरावर कोल्हे वावरतात. पण परमेश्वरा, तुझी सत्ता निरंतर आहे. तुझे राजसिंहासन चिरकाळ राहील. परमेश्वरा, तू आम्हास कायमचा विसरला आहेस असे दिसते. तू आम्हास दीर्घकाळ सोडून गेला आहेस. परमेश्वरा, आम्हास तुझ्याकडे परत वळव. आम्ही आमच्या पातकाकरिता पश्चाताप करतो. पूर्वीप्रमाणेच आमच्या जुन्या दिवसाची पुनर्स्थापना कर. तोपर्यंत आमचा धिक्कार होऊन आमच्या प्रती तुझा क्रोध अति भयंकर असेल.